पाठ्यपुस्तक पाठ पाच पर्यावरण तीन एक रेड इंडियन वचन सहा अ
काय रे आनंद, कसं चाललंय तुझं पर्यावरण संवर्धनाचं काम?
मस्त चाललंय. पुढच्या काही वर्षात आमचं बरंच काम झालेलं असेल.
अरे वा, मला सांग ना, तुम्ही नेमकं काय काय केलेलं असेल ते?
म्हणजे बघ, आम्ही नागरिक, प्रशासन आणि इतर स्वयंसेवी संस्था असे सगळे एकत्र येऊन एक सर्वसमावेशक आराखडा तयार करतोय. महिन्याभरात आमचा तो आराखडा तयार झालेला असेल. शिवाय आम्ही ठिकठिकाणी जाऊन लोकांना पर्यावरणाचं महत्त्व समजावून सांगतो आहोतच. पुढील काही वर्षांत जनतेमधून पर्यावरण जनजागृतीची एक व्यापक चळवळ उभी राहिलेली असेल. जलप्रदूषण, वायुप्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण आम्ही आटोक्यात आणलेलं असेल. आम्ही शाळांमधल्या मुलामुलींना झाडं लावण्यासाठी प्रोत्साहन देतोय. येत्या काही वर्षात त्यांनी शहरभर लाखो झाडं लावलेली असतील.
छान, तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. मी पण वेळ काढून तुला मदत करायची असं ठरवलंय.